नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तु बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राज्यांत आयज सेंट फ्रांसीस झेवियराचें फेस्त व्हडा भक्तीभावान मनयतात. ते निमतान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सेंट फ्रांसीस झेवियराच्या फेस्ता निमतान गोंयच्या लोकांक परबीं भेटयला. गोंयकार आनी संवसारभरांतल्या भाविकांच्या काळजांत सेंट फ्रांसीस झेवियराच्या फेस्ता विशीं खाशेली सुवात आसा. फेस्ता निमतान जावपी प्रार्थना सभांक फकत गोंयचेच न्हय जाल्यार सबंद भारत आनी संवसारांतले भाविक उपस्थित रावतात आनी ताका लागून समाजांत एकजूट आनी सलोखो वाडटा. हांव गोंयच्या लोकांक आनी संवसारभरांतल्या भाविकांक फेस्ताची परबीं भेटयतां अशें मुखेलमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हळा. गोंय काँग्रेस पक्षान काल जिल्हा पंचायत वेंचणुकी खातीर आपल्या उमेदवाराची पहिली वळेरी जाहीर केला. या वळेरी दिल्ल्या म्हायती प्रमाण काँग्रेसीन उत्तर गोंयातल्या 7 उमेदवारांची जाल्यार दक्षिण गोंयातल्या 4 उमेदवारांची नांवां जाहीर केला. कार्मेलिना फर्नांडीस, साहिल मांद्रेकार, सोनल मालवणकर, विजू दिवकार, श्रीजल कलंगुटकर, भानुदास नायक, आयुष केरकार, मनीषा उजगांवकर, जुलियो फर्नांडीस, एलेक्सिनो डा सिल्वा, राजेंद्र शिरोडकर ह्या प्रमाण ह्या उमेदवारांची नांवां आसात. जिल्हो पंचायतीची वेंचणूक राज्यात 20 डिसेंबराक जातली. ह्या फाटभुंयेर सध्या उमेदवारांनी राज्यभर प्रचाराक नेट धरिल्ल्याचें चित्र दिश्टी पडटा. 20 डिसेंबराक जावपी जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर पाळे जिल्हो पंचायत मतदारसंघाचे उमेदवार सुंदर नायक हांच्या प्रचाराचो शुभारंभ काल 2 डिसेंबराक नावेली साखळी हांगा मुखेलमंत्र्यांनी केलो. ह्या सुवाळ्याक नावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर, साखळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकर, साखळी भाजप गट समितीचे अध्यक्ष रामा नायक, सचिव कालिदास गावस, सुलक्षणा सावंत हजर आशिल्ल्यो. नावेली साखळीच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात देवीचो आशिर्वाद घेऊन प्रचार कार्याचो शुभारंभ केलो. ह्या वेळार कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले की विकसीत गोंयचे सपन पुराय करपा खातीर जिल्हो पंचायत, गोंय विधानसभा तशेंच केंद्रात भाजपाचे सरकार गरजेचे आसा. सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला विकसीत भारत आनी विकसीत गोंयचे सपन पुराय जावपाक मजत जाता. येता त्या जिल्हो पंचायत वेंचणुकेंत भाजपाक प्रचंड मतांनी वेंचून दिवपा खातीर कार्यकर्त्यांनी मेहनत घेवची अशें तांणी ह्या वेळार सांगले. गोंयांत एकूण 11,85,034 पैकी 11,65,014 गणना फॉर्म जे राज्याच्या मतदार वळेरीच्या चालू आशिल्ल्या एसआयआरचो भाग आसा ते एकठांय केल्यात आनी तांचे डिजिटायझेशन केलां अशें मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान म्हळां. हें प्रमाण 98.33% इतलें आसा अशें तांणी म्हळां. ज्यांनी अजूनही तांचे गणना फॉर्म सादर करूंक ना तांच्यांनी ते बेगोबेग करचे अशें मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान सगळ्या मतदारांक सांगलां. गणना फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाडयला. अधिक म्हायती खातीर मतदार तांचे गणना फॉर्म voters.eci.gov.in ह्या वेबसायटीचेर मतदार पोर्टला वरवीं ऑनलायन सादर करूंक शकतात. गोंय सरकाराच्या नुस्तेमारी संचालनालया वतीन 9 ते 11 जानेवारी 2026 मेरेन कांपाल मैदानाचेर एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचें आयोजन केलां. गोंयच्या विद्यार्थी आनी सर्वसामान्य लोकांक नुस्तेमारी वेवसाया संबंदी शिक्षणीक आनी तंत्रगिन्यानाचो अणभव करून दिवपा खातीर दर वर्सा खासा पद्दतीन हो महोत्सव आयोजीत करतात. महोत्सवांत वेगवेगळ्या जातींचें नुस्तें आनी सागरी जिवामळीच्या प्रदर्शना सयत विंगड विंगड सर्ती, खाणा जेवणाचे स्टॉल्स, लोकनाच तशेंच हेर कार्यावळीचे आयोजन करतात. हवामान. गोंय विदेशायेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान तापमान 20.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. हलके ते मध्यम प्रमाणांत धुके पातूं येता अशें गोंय वेधशाळेन सांगलां. FIH दादल्यांच्या ज्युनियर हॉकी संवसारीक कप 2025 सर्तीत काल भारतान स्विझर्लंडाक 5-8-0 अशें हारोवन उपांत्यपूर्व फेरयेंत पावल घालें. तामिळनाडूंतल्या मदुराय आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमांत हो खेळ जालो. मनमीत आनी शारदानंद तिवारी हांणी दरेकी 2 गोल केले तर अर्षदीप सिंगान 1 गोल केलो. 3 खेळांतल्यान 9 गुणां सयत भारतान ब गटांत पयली सुवात मेळयल्या. भारतीय पंगड शुक्रारा चेन्नईत उपांत्यपूर्व फेरयेंत बेल्जियम आड खेळटलो. भारतान हे आदी 1997 आनी 2016 ज्युनियर हॉकी संवसारीक कप सर्तीत वस्तादपण मेळयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.